ప్రోవ్రాతపతిభ్యో నమో నమో గణేభ్యో గణపతిభ్యో నమో నమో విరూపేభ్యో విశ్వరూపేభ్యో నమో నమో మహద్భ్యః క్షుల్లకేభ్యో నమో నమో రథీభ్యో రథేభ్యో నమో నమో రథేభ్యో రథపతిభ్యో నమో నమః సేనాభ్యః సేనానిభ్యో నమో నమః శత్రుభ్యః సంగ్రహీతృభ్యో నమో నమస్తక్షభ్యో రథకారేభ్యో నమో నమః కులాలేభ్యః కర్మారేభ్యో నమో నమః కుంజిష్టేభ్యో నిషాదేభ్యో నమో నమ ఇషుకృద్భ్యో ధన్వకృద్భ్యో నమో నమో మృగయుభ్యశ్వనిభ్యో నమో నమశ్వభ్యశ్వపతిభ్యో నమః నమో భవాయ చ రుద్రాయ చ నమః శర్వాయ చ పశుపతయే చ నమో నీలగ్రీవాయ చ చితికంఠాయ చ నమః కపర్దినే చ వ్యుక్తకేశాయ చ నమః సహస్రాక్షాయ చ శతధన్వనే చ నమో గిరిశాయ చ శిపివిష్టాయ చ నమో మీఢుష్టమాయ చేషుమతే చ నమో హరస్వాయ చ వామనాయ చ నమో బృహతే చ వర్షీయసే చ నమో వృద్ధాయ చ సంవృద్ధ్వనే చ నమో అగ్రియాయ చ ప్రథమాయ చ నమ ఆశవేశాజిరాయ చ నమ శీఘ్రియాయ చ శీభ్యాయ చ నమ ఊర్మ్యాయ చావస్వన్యాయ చ నమ శ్రోతస్యాయ చ దీప్యాయ చ. పరమహంస సద్గురు స్వామి మాధవనాథంచా స్మృతి. ఆజ్ ఆపల్యా సమోర్ సద్భక్త రాధికా వెల్హాళ్ యా సాదర్ కర్తీ. राधिका ही आपल्याला माहिती आहे, वेल्हाळ वाडा जो आपल्या माया अपार्टमेंटच्या शेजारी आहे तिथे राहते. आणि मोठ्या स्वामीजींचा बरीच वर्ष अगदी जवळून असा सहवास तिला मिळालेला आहे, त्यामुळे तिच्या आठवणींमधून आपण खरोखरी स्वामीजींच्या अगदी निजनिकट सहवासात जाऊ अशी आपल्या सर्वांना खात्री आहे.
जिया अमृत निशाला जी साया सयाचा पाऊस केला चारी मास, पृथ्वी वाहून चासे चास चिंतामणी पेरिले. साधकाच्या जीवनामध्ये सद्गुरु कृपेला अनन्य साधारण महत्व आहे. या कृपा प्रसादासाठी नचिकेता यमधर्माच्या दारात 3 दिवस 3 रात्री तिष्ठत राहिला. श्री तुकामाईंच्या भेटीसाठी श्री गोंदवलेकर महाराजांनी खूप हाल अपेक्षा सोसल्या. रामकृष्ण परमहंस कालीमातेसाठी किती व्याकुळ होऊन रडत, धाव पावगा गोविंदा अशी आळवणी करता करता डोळ्यातील अश्रूंनी स्वामींचे उपरणे भिजून जात असे. यावरून असं वाटतं, स्वामींसारख्या महापुरुषांची, सद्गुरूंची भेट, त्यांचा अनुग्रह, त्यांचं नित्य मार्गदर्शन, त्यांचा प्रत्यक्ष सहवास असं चढत्या वाढत्या श्रेणीचं दुर्मिळ भाग्य आपल्या सगळ्यांना परमेश्वर कृपेने लाभलं. स्वामींच्या रूपाने तो अमृतघन आपल्यावर सर्व काळ वरसत राहिला. स्वामींचा सहवास हा सुखाच्या मार्गाने अमृतत्वाशी एकरूप करणारा होता. आईच्या कुशीत जसं लहान मूल निवांत असतं, तसं त्यांचं सान्निध्य हे आपल्या वृत्ती निवांत करणारं होतं. स्वामींचं सहज सुंदर असं ऐश्वर्य प्रेम आपल्याला अनुभवता आलं याचं एकमेव कारण म्हणजे ते अकारण कारुण्य सिंधू होते. माझ्या स्वतःच्या बाबतीत सांगायचं तर मला ना परमार्थाची ओळख होती ना संत वाङ्मयाचा अभ्यास होता. ध्यान म्हणजे ऋषीमुनींनी अरण्यात जाऊन वर्षानुवर्ष डोळे मिटून बसायचं, त्यातून त्यांना सिद्धी प्राप्त होतात. ते प्रसन्न झाले तर वर देणार, शुद्ध झाले तर शाप देणार. आत्म्याचे सच्चिदानंद हे लक्षण तर माहितीच नव्हते. याउलट आत्मा हा गेलेल्या व्यक्तीशी संबंधित असून तो भटकत असतो या कल्पनेमुळे त्या शब्दाची पण मनात खरं तर भीतीच होती. थोडक्यात काय तर स्वतःचा अभ्यास, खेळ, मैत्रिणी, आयुष्यात येणारी सुख दुःख असं सर्वसामान्य आयुष्य चालू होत. त्यात अगदी अनपेक्षितरित्या परममंगल अशी प्रिय घटना घडली, ती म्हणजे स्वामींची भेट झाली, स्वामींच्या जीवनात प्रवेश झाला. आणि नंतर मात्र स्वामींच्या व्यतिरिक्त दुसरे जगच शिल्लक राहिले नाही. लहान वयात मातृवियोग झाल्यामुळे असेल, पण सद्गुरू म्हणजे आई असते हे समजल्यावर मला खूप आनंद झाला होता. आणि खरोखरच विशेषतः आम्हा तरुण मुलामुलींचं लहानपण हे स्वामीजींनीच जपलं. नाहीतर आमचं काय धाडस होतं की आम्ही स्वामींशी मनमोकळेपणाने बोलावं, त्यांच्याशी हास्यविनोद करावेत, कधी रागवावं आणि पुन्हा त्यांच्याच चरणांशी येऊन बसावं. त्यामुळे स्वामींच्या सहवासातील आठवणी काही हळव्या आहेत, काही खेळकर, काही खूप कौतुकाच्या आणि कधी कडक शिस्तीच्या अशा सुद्धा आहेत. खर तर आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये स्वामींच्या आठवणींचं एक आनंदाचं आवार आहे. ते वैयक्तिक आनंदाचं आवार स्वामी मकरंदनाथांमुळे सर्वांसाठी मोकळं झालं आहे. मी स्वामींकडे यायला लागले ते आमच्या बाईंमुळे. बाई म्हणजे माझ्या वडिलांच्या मामी सौ अलकनंदा पांडुरंग इनामदार. प्रेमळ स्वभाव, स्वयंशिस्त आणि सातत्य हे त्यांचे गुण होते. बाईंचा आम्हा सगळ्या बहीण भावंडांवर खूप जीव होता आणि त्याही आमच्या सगळ्यांच्या आवडत्या होत्या. साधारणतः 1959 सालापासून असेल, सुरुवातीला जी 10-12 मंडळी स्वामींकडे ज्ञानेश्वरी श्रवणासाठी जात असत त्यामध्ये सौ बाई पण नित्य जात असत. त्यांचा स्वामींवर मनापासून भाव होता, स्वामींचा उपदेश त्यांच्या आचरणात होता. मला आठवते तेव्हापासून ते जवळजवळ अखेरपर्यंत त्यांचं ध्यान, नाम, ज्ञानेश्वरी वाचन, स्तोत्र पठण, घरातील नित्यकर्म ही कधी चुकली नाही. त्यांनी स्वामींच्या काही आठवणी सांगितल्या होत्या. त्या म्हणाल्या, रोज रात्री 9 ते 10 नित्य नियमाने स्वामी ज्ञानेश्वरी सांगत असत. आधी गीतेच्या श्लोकाचा अर्थ सांगून नंतर ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा अर्थ सांगायचे. ते कधीही भराभर घाईने सांगून पुढे जात नसत. स्वामी निरूपणात सांगत की शुद्ध परमार्थ म्हणजे काय ते समजून घ्या आणि तो आचरणात आणा. ठाई सदैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. सद्गुरु मिळणे फार अवघड, पण तोपर्यंत ज्ञानेश्वरी, दासबोध, मनाचे श्लोक वाचत चला. सौ बाई सांगत असत की स्वामींचे घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके असते. बैठकी घातलेल्या असतात, शांत आणि प्रसन्न वातावरण असते. स्वामी येणाऱ्या श्रोत्यांची आश्चर्य चौकशी करतात, त्यांच्या गैरसोयी समजावून घेऊन त्यात योग्य तो बदल करतात. आलात तर या, नाही तर नका येऊ अशी त्यांची वृत्ती नाही. त्यामुळे श्रोत्यांना स्वामींच्या बद्दल फार आपुलकी वाटते. स्वामी मधून मधून लोकांना म्हणत, तुम्ही मंडळी थंडी वारा पाऊस सोसून नियमित येता हे विशेष आहे. तुम्ही श्रोते आहात म्हणून ज्ञानेश्वरीचा आनंद दुणावतो आहे. सौ बाईंना 2 मोठी दुखणी झाली होती. एकदा थायरॉइडचं ऑपरेशन झालं होतं, नंतर एकदा त्यांच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर पाठीला प्लास्टर असल्यामुळे त्या अंथरुणावर निघूनच होत्या. बाईंच्या खोलीमध्ये एक ज्ञानदेवांच्या समाधीचा फोटो होता. सौ बाईंना थोडी डुलकी लागली असावी. त्यांना असं दिसलं की स्वामी आणि मातोश्री सरलाताई ज्ञानदेवांच्या समाधीतून आपल्याकडे येत आहेत आणि त्या जाग्या झाल्या. योगायोगाने थोड्या वेळात खरंच स्वामी व सौ सरलाताई घरी आले. बाईंनी त्यांना विचारलं, मी तर अगदी निघू नये, सगळ्या गोष्टी जागेवरच आहेत, मग नामस्मरण कसं काय करू? यावर स्वामी म्हणाले, छे, आपण असा काही विचार करू नका. परमेश्वराला तुमची परिस्थिती माहिती आहे. या अवस्थेत तुम्हाला भगवंताचे नाम घ्यावेसे वाटते ही केवढी मोठी कृपा तुमच्यावर आहे. तुम्हाला जमेल तेवढा श्रीराम, जयराम, जय जयराम असा जप करत चला. तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकलेली आहे, ज्ञानेश्वर महाराजच तुमच्या पाठीशी आहेत. लवकर बऱ्या व्हा आणि पुन्हा तुमच्या जागेवर येऊन बसा. मग सरलातेंना म्हणाले, यांची मान थोडी उंच करून त्यांना फुंकू लावा. बाईंनी झोपल्या झोपल्यात हात जोडले. काही प्रसाद देऊन स्वामी घरी गेले. आजारातून उठल्यानंतर सौबाई पुन्हा ज्ञानेश्वरीला जाऊ लागल्या. तेव्हा स्वामींनी मातोश्री सरलाताईंना सांगितले की मामींना पाठीचे दुखणे आहे, त्यांना टेकण्यासाठी एक उशी ठेवत चला. ही आठवण सांगताना सौबाईंच्या डोळ्यात पाणी तळत होते. स्वामी माझ्या वडिलांची म्हणजे बाळासाहेबांची बऱ्याच वेळेला आठवण काढत असत, अगदी आवर्जून त्यांची चौकशी करत असत. खर तर बाळासाहेब स्वतःच सांगत असत की मला परमार्थाबद्दल आदर आहे, पण माझा स्वतःचा कल त्या बाजूला नाही. मी प्रवचने ऐकतो, पण त्यातील काही काही विचार मला समजत नाही. स्वामी वारंवार सांगत म्हणून बाळासाहेब बऱ्याच वेळेला सकाळी 9:30 ते 10 आणि रात्री 10 ते 10:30 असे ध्यानालाही बसत असत आणि मला येऊन सांगत, झालं बुवा दिवसातून 2 ध्यान. स्वामींना पण सांगत की प्रयत्न केला तरी माझं मन ध्यानात किंवा जप करण्यामध्ये रमत नाही. यावर एकदा स्वामी त्यांना म्हणाले, हे बघा बाळासाहेब, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुम्ही ध्यानाला बसत नाही, नाम घेत नाही, ज्ञानेश्वरीचं श्रवण करत नाही, पण तरी सुद्धा सांगतो की स्वामींचं तुमच्यावर प्रेम आहे. खंबीर असलेल्या माझ्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू आलेले मी पाहिले. संध्याकाळी मी स्वामींकडे गेले असता स्वामी म्हणाले, आज सकाळी बाळासाहेब आले होते, मला खरंच ते आवडतात. मी ऐकत होते. स्वामी पुढे म्हणाले, तू विचार कर, चार मुलांना मागे ठेवून अर्ध्या वयात पत्नी जाणं हे केवढं मोठं दुःख आहे. तुमच्या संगोपनासाठी तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःचा विचार बाजूला ठेवला. एक वेळ भारतीय स्त्री हे सगळं सहज करते, पण सहसा पुरुष दुसऱ्या विवाहाचा विचार करतो. शिवाय तुमचं एकत्र कुटुंब आहे, घरात ते मोठे असल्यामुळे सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं, त्यासाठी अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात. आणखी सांगतो, मी दर गुरुवारी सकाळी 6:30 तुमच्या घरी ध्यानाला येत होतो, तेव्हा एकही दिवस न चुकता माझ्या आधी ते ध्यानासाठी उपस्थित असत, पूर्ण वेळ तिथे थांबत आणि मी जाताना खाली वाड्यात आदराने हात जोडून उभे असत. तू विवाह केला नाही, त्यांनी तुला समजावलं असेल, पण स्वतःचं मत तुझ्यावर लादलं नाही. तुझ्या साधनेला त्यांनी कधीही अडकाची केली नाही, तुला नोकरी करू दिली, तुझ्याकडून कधी पैशाची अपेक्षा ठेवली नाही. कधी कधी अतिपरिचयात अवज्ञा होते, नित्य जवळ असणाऱ्याचे गुण लक्षात येत नाही. नुसतं ध्यान आणि नाम म्हणजे परमार्थ नाही, त्याच्या जोडीला सद्गुण पण पाहिजेत. परमार्थ हा सर्वांगीण असावा. म्हणून वाटतं, मन रमलं नाही तरी बाळासाहेबांनी साधना करत राहावी. संसारात पोळलेला जीव हा भगवंताजवळच तृप्त होतो. आणि तुम्हा मुलांसाठीही सांगतो, तुमच्या मनाला थोडी मुरड घालावी लागली तरी चालेल, पण बाळासाहेबांना कधी दुखवू नका. स्वामी अगदी मृदूपणे बोलत होते, आणि खरंच मी आणि अक्का स्वामींच्या राज्यात विनाशायास स्थिर झालो ते माझ्या वडिलांमुळे.
आहारे सावणिया कैशी वाजविली मुरली, आहारे सावणिया कैशी वाजविली मुरली. तुझा मुरलीचा तो ध्वनी अकल्पिता पडला कानी, तुझा मुरलीचा तो ध्वनी अकल्पिता पडला कानी. विव्हल झाले अंतकरणी, घर धंदा विसरले कैशी वाजविली मुरली. आहारे सावैया कैशी वाजविली मुरली. मुरली नभे केवळ बाण तिने हरिला माझा प्राण. मुरली नभे केवळ बाण तिने संसार केला दाणा दाणा. वृत्ती तव पदी निवर्तली कैशी वाजविली मुरली. आहारे सावळिया कैशी वाजविली मुरली. तुझ्या मुरलीचे सुरतान विसरले देहभान. तुझ्या मुरलीचे सुरतान विसरले देह भान. घर सोडून धरिले रान वृंदावनी गेले हे कैशी वाजविली मुरली. आहारे सावळिया कैसी वाजविली मुरली। एका जनार्दनी मणि गोविंदा, पतित पावना परमानंदा। एका जनार्दनी मणि गोविंदा, पतित पावना परमानंदा। तुझा नाम सामत धंदा, वृत्ति तव पदी निवर्तली। कैसी बाजविली मुरली, आहरे सावैया। कैसी बाजविली मुरली, कैसी बाजविली मुरली, कैसी बाजविली मुरली।
स्वामीजी, मला पुढील गोष्टी समजून घ्यायच्या आहेत असं म्हणून तीन प्रश्न विचारलेले आहेत. यंत्र व यंत्रज्ञ याखेरीज प्रकृती ही वेगळी बाब आहे का? निसर्ग म्हणजेच प्रकृती का आपल्या संस्कारांनी वागतो ती प्रकृती? म्हणजे आपण प्रकृती आड येते म्हणतो ती, जर यंत्रज्ञ यंत्र चालवतो तर प्रकृती आड येणे म्हणजे काय? चांगला प्रश्न आहे. मी सगळे प्रश्न वाचतो, किती चांगले आहेत ते कळेल. मृत्यू म्हणजे काय? कारण जसे आपण चैतन्य स्वरूप आहोत तर शरीराच्या मृत्यूनंतरही अवयवांमध्ये काही अंशी चैतन्य असते व तो ते अवयव दुसऱ्याला वापरता येतात, मग ही जाणीव चेतना व आत्मा हे वेगळे आहेत काय? वासनांमुळे पुढील जन्म बंधन येते तर जर्जर व्यक्तीला मृत्यूची भीक मागूनही मृत्यू येत नाही, हा प्रकार काय आहे असं विचारलेलं आहे. आणि असं म्हटलेलं आहे की मला पुढील गोष्टी समजून घ्यायच्या आहे. यंत्र आणि यंत्रज्ञ ही खरंच समजून घेण्याची गोष्ट आहे आणि या दोन्ही गोष्टी समजून घेण्यासाठी अति अवघड आहेत. यंत्र देखील समजून घेण्यासाठी अति अवघड आहे कारण या यंत्राबद्दल शास्त्रांची फार मोठी भांडण आहेत. ज्याला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ असं भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी या क्षेत्राचं वर्णन करताना इतकी मतं सांगितली शास्त्रांची आणि ती सगळ्यांची एकाची दुसऱ्याच्या पेक्षा वेगळी अशी आहेत. कोणी हे क्षेत्र किती तत्वांचं बनलं असं सांगतं, त्याच्याऐवजी दुसरा कोणी क्षेत्र ही जी गोष्ट आहे त्याच्याबद्दल फार मतभेद आहेत. प्रत्येकाच्या जरी अनुभवाचं असलं तरी देखील किती तत्वांचं बनलेलं आहे याच्याबद्दल आणि त्या क्षेत्राच्या चाल चलवणुकीबद्दल अतिशय मतभेद आहेत. त्याचा नियंता कोण आहे याच्याबद्दलही बरेच मतभेद आहेत. त्यामुळे त्यांनी जे म्हटले की यंत्र आणि यंत्रज्ञ या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, त्याच्यातलं यंत्र समजायला खरंचच कठीण आहे. मला बीजे मेडिकल मध्ये शिकवणारे एक प्रोफेसर म्हणाले की आम्ही जे शिकवतो त्याच्यातलं 50% बरोबर असतं आणि 50% काळाच्या ओघात चुकीचं सिद्ध होणार असतं. पण आज मितीला आम्हाला माहीत नसतं की कोणतं काळाच्या ओघात चुकीचं सिद्ध होणार आहे, त्यामुळे आम्ही सगळं बरोबर आहे म्हणून तसंच शिकवत असतो. असं हे बदलत जाणारं, नवीन नवीन संशोधनांनी नवीन नवीन गोष्टी लक्षात येणारं असं क्षेत्र आहे किंवा यंत्र आहे. आणि यंत्रज्ञ ही गोष्ट देखील समजून घेण्यासाठी जीवनाच्या जीवना खर्ची पडतात. यंत्रज्ञ म्हणजे क्षेत्रज्ञ, आपल्या प्रत्येकाच्या आधारभूत असणारी जाणीव स्वरूप असणारी अशी अवस्था, शुद्ध जाणीव, शुद्ध चेतना, केवळ अस्तित्व असं या यंत्रज्ञाचं स्वरूप आहे. तो सर्वांच्या आतच बसलेला आहे आणि सर्वांच्या आत बसून आपलं आपलं यंत्र तो चालवतो. हा जो यंत्रज्ञ आहे अथवा क्षेत्रज्ञ आहे तो एकच आहे सर्वांच्या अंतर्यामी असणार असं भगवंतांनी अभिप्राय दिलेला आहे. आणि तो जो एकच आहे तो मी आहे असं देखील भगवंत म्हणतात, म्हणजे परमात्मा आहे असं देखील भगवंत म्हणतात. क्षेत्रज्ञं चापिमाम विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत, सर्व क्षेत्रांच्या आत असणारा क्षेत्रज्ञ हा खरं म्हणजे मी आहे. आपण प्रत्येकाला मात्र वेगवेगळे आहोत असा अबोध आहे. परमात्मा हे यंत्र चालवतोय असा बोध आपल्याला नाही. त्यांनी असं म्हटलेलं आहे की यंत्र व यंत्रज्ञ याखेरीज प्रकृती ही वेगळी बाब आहे का. यंत्राची जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्याला प्रकृती असं आपण म्हणू. यंत्राला जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांनी ही प्रकृती बनलेली आहे. प्रत्येकाला जे यंत्र आहे म्हणजे देह मन बुद्धी आहे, त्या देहावर देखील प्रत्येकाचा देह वेगळा आहे. जसं अनुवंशिक गुण आणि अनुवंशिक दोष घेऊन आपल्याला यंत्र मिळालेलं आहे, आपल्याला जे यंत्र मिळाले जन्मतः काही गुण आणि काही दोष घेऊन आपल्याला देह मिळालाय हा प्रत्येकाचा वेगळा आहे. प्रत्येकाला काही एक मन मिळालेलं आहे ते प्रत्येकाचं वेगळं आहे. बुद्धी देखील प्रत्येकाची वेगळी आहे. सत्व रज आणि तम याचं जे प्रपोर्शन प्रत्येकाच्या ठिकाणी आहे तेही अतिशय भिन्न आहे. म्हणून यंत्राची जी वैशिष्ट्य म्हणून सांगितली जाऊ शकतील क्षेत्राची देहाची, तर ती वैशिष्ट्य प्रकृती या सदरात गणतात. सत्व रज आणि तम यांचं असणारं प्रमाण, त्याचं मन, त्याची बुद्धी हे सर्व प्रकृतीमध्ये मोडतं. त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे निसर्ग म्हणजेच प्रकृती का, तर निसर्ग म्हणजेच प्रकृती. आपण जे घडलेले आहोत तर ते निसर्गातूनच घडलेले आहोत आणि आपलं पोषण देखील या निसर्गाच्या प्रकृतीवरच चाललेलं आहे 100%. आपणच काय तर सगळ्या प्रकारची जी प्रकृती आहे तिचं पोषण निसर्गातूनच प्रकृतीतूनच होत आहे. शास्त्रज्ञांनी असा प्रयोग केला की एक बीज लावलं मातीमध्ये आणि त्याला खतं दिली, जेवढी खतं दिली तेवढी बाजूला काढून ठेवली, जेवढं पाणी दिलं तेवढं पाणी बाजूला काढून ठेवलं, तर खतं आणि पाणी त्यांनी जे मिळवलं त्याचं जास्तीत जास्त अचूक परिमाण त्यांनी मोजलं. त्या झाडांनी जेवढं स्वीकारलेलं होतं पाण्याच्या रूपाने त्याच्यापेक्षा त्या झाडाचं वजन कितीतरी जास्त होत. जेव्हा तो वृक्ष झाला तेव्हा आतापर्यंत त्यांनी जे स्वीकारलेलं आहे त्याच्यापेक्षा देखील कितीतरी प्रमाणात जास्त टन त्याचं वजन आहे असं दिसलं. तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की केवळ पाणी किंवा जमिनीतले क्षार किंवा खतं याच्यावरच त्याचं पोषण नाही तर हवेवर देखील त्याचं पोषण आहे. हवेतून देखील त्याला काहीतरी मिळतं, त्याला सूर्यप्रकाशातून देखील काहीतरी मिळतं, त्याला सर्व सृष्टीतून काही ना काहीतरी मिळतं आणि सर्वांचं मिळून त्याचं वजन बनत. आपल्या सगळ्यांचं पोषण हे प्रकृतीतूनच होतं, अन्नातून होतं तसं हवेतून देखील होतं. अशी कधीतरी गोष्ट मी वाचलीये की एका माणसाला त्यांनी सगळीकडे ऑइल पेंट फासून घेतला आणि तो मेला. शरीरात हवा आत बाहेर जाण्याचं त्याचं तंत्र संपलं, त्याच्यावरही त्याचं जीवन अवलंबून आहे. पुढे त्यांनी विचारले ते जास्त महत्वाचं आहे का आपल्या संस्कारांनी वागतो ती प्रकृती. आपण लक्षात ठेवू की प्रकृती ही जी गोष्ट आहे मूळ परमात्म्यापासून अहंता अहंतेच्या योगानी मूळ माया, मूळ मायेच्या ठिकाणी असणारी जी अहंता त्या अहंतेच्या योगाने त्रिगुण अशी एक उपपत्ती जी शास्त्रामध्ये सांगितली आणि त्या त्रिगुणाच्या विलक्षण झटापटीतून सर्व विश्व तयार झाला. आता चिंचेच्या झाडाचं जे बीज आहे चिंचोका, त्याच्यापासून चिंचेचे गुणधर्म तुम्हाला काढता येतच नाही. ती त्याची प्रकृती होऊन बसली. प्रत्येक वृक्षाचं जे बीज आहे त्या बीजामध्ये त्याची प्रकृती ओतप्रोत सामावलेली आहे. तिने आंबट असावं, आंब्यानी गोड असावं, आवळ्यानी तुरट असावं, अशी प्रकृती ज्या त्या बीजापासून ज्या त्या वृक्षाला मिळाली आणि त्या बीजाच्या ठिकाणी कशी मिळाली हे तसं सांगता येत नाहीये. पण त्या बीजाने निसर्गातूनच ती गोळा केली आणि मिळाली, त्याचा शोध घेणं कठीण आहे. पण तुम्ही एकसारखं पाणी या सगळ्या झाडांना घाला, त्या पाण्याच्याच पोषणावर पण आंबा आंब्याच्या चवीने येईल, चिंच चिंचेच्या चवीने येईल आणि आवळा आवळ्याच्या चवीने येईल. एकसारखं पाणी सर्वांना घातलेलं असताना ज्या त्या झाडाच्या गुणधर्माप्रमाणे फुलं येतील, त्या बीजावर जे संस्कार झालेले आहेत, जन्म जन्म संस्कार झालेले आहेत, ते घेऊनच ते बीज पुढे जातं. आपल्या संस्कारांनी आपण वागतो ती आपली निश्चित प्रकृती असते. शिवाय आपलं जे सहज वर्तन आहे तर त्या सहज वर्तनात आपली प्रकृतीच डोकावत असते. एकाच घरातून एकाच आई वडिलांची दोन मुलं असतात, त्या दोन मुलांमध्ये फरक असतो. ती वेगवेगळी प्रकृती घेऊन आलेली असतात. त्यांच्यामध्ये असणारा स्वभाव, त्यांच्यामध्ये असणारं सत्व रजत तमाचं प्रमाण हे अगदीच भिन्न भिन्न असतं आणि त्याप्रमाणे त्यांचं वर्तन चालताना दिसतं. म्हणून निसर्गातूनच आपला जन्म झाला. आपल्या जन्माच्या वेळेला देखील जी कोणती एक पेशी होती, दोन पेशींमुळे जी एक पेशी घडली, त्या एक पेशीला देखील एक बाहेरचं आवरण होतं, म्हणजे देह होता. त्यांचा देखील एक स्वभाव होता. ते स्वभाव एकमेकांमध्ये मिसळले, पण गंमत म्हणजे त्यांच्या ठिकाणी देखील एक प्राण होता, एक जीव होता. त्या आवरणामध्ये देखील एक चेतन शक्ती आत गुप्त रूपाने होती, चैतन्य रूपाने होती आणि त्याचंच प्रगटीकरण देहाच्या अंगाने झालं. त्यांच्या ठिकाणी काही संस्कार दिलेलेच होते आणि त्या संस्काराप्रमाणेच तो वर्तन करतो. त्याच्या अनेक प्रेरणा या स्वभावत असतात. कित्येकांचा असा अनुभव आहे किंवा पक्का समज आहे की आपण लहानपणी जसे होतो तसेच अगदी तरुणपणी आहोत. आठवत होतं तेव्हापासून आपण जशा प्रकारची विचारधारा वागवत होतो आणि जसे आपण होतो तसेच आपण तरुणपणी आहोत, तसेच आपण पुढच्या वयात आहोत आणि तसेच शेवटपर्यंत आहोत. मध्ये मध्ये जर काही झालं असेल तर पॉलिश झालं, बुद्धीला पॉलिश झालं, अजून चांगला मुलामा चढला, मन देखील थोडा बहुत सुसंस्कारित झालं, शरीर देखील वाढलं. जन्माला आला तेव्हा असा एवढाच होता, पण नंतर मग शरीर झालं, वाढलं, मोठं झालं. पण आपण मूळ जसे होतो तसा जवळपास फरक पडला नाही असं कित्येकांना जाणवतं. कित्येकांचा असा अनुभव आहे. त्याच्यावर समाजात राहायला योग्य असं बनवण्यासाठीचं जे शिक्षण आहे ते शिक्षण हा वेगळा भाग आहे. मी स्वभावाबद्दल बोलतोय, मी प्रकृतीबद्दल बोलतोय. आणि आपल्या अनेक निर्णयांना जी प्रकृती सहाय्य करते ती प्रकृती जवळपास बदलतच नाही, जवळपास तशीच असते, कायमच असते. आपण प्रकृती आड येतो येते असं जे म्हणतो तर ती हीच प्रकृती आहे. ही प्रकृती आपल्या चैतन्य स्वरूप जाणून घेण्याच्या आड येण्याची शक्यता देखील असते. कारण काही प्रकृतींमध्ये अति बहिर्गामी प्रवृत्ती असते. त्या प्रकृतींना इंद्रियांची सुखच सर्वस्व वाटत असतात. त्यांना सर्व प्रकारच्या इंद्रियांचा आणि विषयांचा वापर हा हवा हवासा वाटत असतो, तेव्हा पारमार्थिक परिभाषा त्याला अजिबातच समजत नाही, त्याला मुळीच समजत नाही। त्याची अशी स्पष्ट जाणीव असते की आपलं जे सुख आहे तर ते सुख म्हणजे इंद्रियांचं सुख, हे त्याला स्पष्ट समजत असतं, त्याच्यापेक्षाची सूक्ष्म भाषा त्याला कळतच नाही, त्याची प्रकृतीच त्याला अडवत असते, प्रयोग देखील करू देत नाही। स्वामीजी एक गोष्ट सांगायचे की एक वृद्ध व्यक्ती, ते म्हणायचे त्यांच्याच नात्यातली कोण होती, पण त्यांना आयुष्यभर त्यांनी कधीही पूजा केली नाही, कधी देवापुढे हात जोडले नाही। अगदी शेवटी डॉक्टर म्हणाले की भाऊसाहेब आता सगळे प्रयत्न थकले, तुम्ही आता सहन करा, तुम्हाला जसं सहन होईल तसं, आणि थोडस नाम घ्या, नामस्मरणामध्ये राहा, आता काही इलाज दिसत नाहीये। असं म्हटल्यावर स्वामीजी म्हणत असत नामस्मरण करा असं डॉक्टरांनी सांगितल्यावर ऊ हू असं म्हणाले आणि प्राण सोडला, तेव्हाही डॉक्टरांना नाही म्हणाले आणि तेव्हाच गेले, नाही म्हणतानाच गेले। यंत्राला दिलेले जे गुण आहेत ते प्रत्येकाचे वेगळे आहेत आणि त्या वेगळ्या गुणासह प्रत्येकाचं यंत्र काम करत आहे। ते कुठलं तरी नाट्यगीत होतं, जगी हा खास वेड्यांचा पसारा मांडला सारा, कुणाला वेड कनकाचे, अशा प्रकारे बरंच वर्णन केलेलं होतं। हे सगळं त्या त्या प्रकृतीचं वैशिष्ट्य, आणि हे सगळं वैशिष्ट्य त्यांनी थोडस कमावलेलं देखील असतं। आपल्याला जी प्रकृती मिळालेली आहे तर ती कोणी दान दिलेली नाहीये, आई वडिलांचं एक दान आहे जे अनुवंशिक म्हणून आलेले आहोत, पण आपण जे आपल्या स्वतःला आई वडिलांपेक्षा वेगळे समजतो तो त्यांच्यातूनच आलेले आहोत, ते मिळणारच आहे आपल्याला। आपण आपल्याला खूप वेगळे समजतो खरे, पण त्यांचा अविभाज्य घटकच आपण आहोत, त्यामुळे त्यांच्या देहातलं होतं ते आपल्या देहात येणं हे अपरिहार्यच आहे। आपलं खाणं पिणं, आपला विचार, आपल्या वासना, आपल्या इच्छा, आपली कर्म, याच्यातून प्रकृती घडते आणि ती एका जन्माची बाब नाही। जन्म जन्म आपण प्रकृतीचा देखील अभ्यास करत आलेले आहोत, प्रकृती देखील आपण जन्म जन्म मजबूत करत आलेले आहोत। प्रकृती जेव्हा आड येते असं आपण म्हणतो तेव्हा कशाच्या आड येते, तर आपण जे ध्येय राखलेलं असतं त्या ध्येयाच्या आड प्रकृती येते, नाहीतर प्रकृती आड कशाला येईल। प्रकृतीप्रमाणे तर आपण वर्तन करत असतो, प्रकृतीने आड येण्याचा प्रश्नच नसतो। तुम्हाला प्रकृतीने सांगावं आणि तुम्ही वर्तन करावं, असं तर आतापर्यंत जन्म जन्म घडलेलं आहे। असं कधी झालेलं नाही की प्रकृती तुम्हाला आड आली। तुम्हाला आड यायचं प्रकृतीला कारण काय आहे? प्रकृती तिचे नाना प्रकारचे छंद तुमच्याकडून उलट निभावून नेते आहे, पण जेव्हा तुम्ही तुमची एक प्रकृती आहे असं समजून देखील त्या प्रकृतीला मानवणार नाही अशा प्रकारची ध्येय बाळगता, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की प्रकृती आड येते। प्रकृती नाम घेऊ देत नाहीये, प्रकृती ध्यानाला बसू देत नाहीये, प्रकृती आत्मानात्म विचार करू देत नाहीये, आणि हे जो यंत्री आहे, आत यंत्रज्ञ म्हटलेलं आहे, त्याचं सामर्थ्य आहे। सगळं काही प्रकृतीचं असतं तर गोष्ट निराळी होती, पण यंत्री देखील तेवढा सामर्थ्यवान आहे, क्षेत्रज्ञ देखील तेवढाच सामर्थ्यवान आहे, आणि म्हटलं तर प्रकृतीपासून स्वतंत्र होऊ शकतो। त्यांनी जर ठरवलं तर प्रकृतीपासून अत्यंत वेगळा मी, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुः व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तीर न बंधा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, असं ठरवणारा देखील आत एक बसलेला आहे। केवळ प्रकृतीचा खेळ आहे असं नाही, हा जो आत बसलेला आहे की ज्याला हा देह मिळाला आहे तो चेतन पुरुष, त्याला इलाज नाहीये, त्याला जसा देह मिळालाय तसा आता तो करणार, काम करणार. जसं तुम्ही पत्ते खेळायला बसलेले आहात आणि तुमच्या हातात जे पत्ते आले त्याला इलाज नाही, आता तुमची अक्कल हुशारी वापरून चांगल्यात चांगला डाव तुम्हाला खेळायचा आहे. तसं तुम्हाला एक प्रकृती मिळालेली आहे आणि प्रकृतीच तुम्हाला आतापर्यंत नियोजित करत होती, पण जेव्हा तुम्हाला जाणीव होते की आपण प्रकृतीला नियोजित करणं आवश्यक आहे, तुम्हाला जेव्हा जाणीव होते की आपण देखील कोणीतरी आहोत, आपलं देखील एक सुख आहे, या प्रकृतीमुळे ते मिळत नाहीये. प्रकृती बाजूला सारल्यानंतर एक सुख या नावाचा प्रकार खरोखर आहे. आमुचा प्रकृती पहिली कडील भावो, जरी कल्पने वीण लागसी पाहो, असं भगवंत म्हणतात. तसं प्रकृतीच्या पलीकडचा आपला भाव प्राप्त करण्यासाठी देखील आपल्याला स्वातंत्र्य आहे, याची जेव्हा जाणीव होते जीवाला, तेव्हा तो म्हणायला लागतो की प्रकृती माझ्या आड येते आहे, प्रकृती अवघड आहे, प्रकृती ही काय तो प्रकृती ही दुरतिक्रमः. त्याला बाजूला सारणं, तिच्यावर विजय मिळवणं हे फार अवघड आहे असं त्याच्या लक्षात येतं. पण लक्षात आल्यानंतर मग प्रयत्न चालू होतो. यंत्रज्ञ यंत्र चालवत असताना प्रकृती आड येणं म्हणजे तुम्ही स्कूटर चालवत असताना स्कूटरची केबल तुटणं, तिच्या काय क्लच मध्ये प्रॉब्लेम काही निर्माण होणं, स्पार्क प्लग खराब होणं, पिकअप तुमचा खराब होणं, होतं की नाही? तुम्ही पुष्कळी यंत्र चालवताय, पण यंत्र चालवत असताना यंत्राची प्रकृती आहे त्याप्रमाणेच तुम्ही यंत्र चालवणार. तुमचं यंत्र जितकं चांगलं असेल तितकं चांगलं यंत्र चालवायची सवय होते. मध्ये माझी गाडी कोणीतरी चालवत होत तर ते म्हणे केवढा प्लेन, असं असं केलं तरी काहीच हालत नाहीये. याचं कारण जास्त चांगलं यंत्र चालवायची त्यांना सवय होती, एवढंच होतं, बाकी काही नाही. मला कधीच अडचण जी येत नाही ती दुसऱ्या व्यक्तीला कशी येते, याचं कारण कितीतरी चांगल्या प्रकारची गाडी अजून त्यांच्या हातात असेल, त्यामुळे नुसतं असं केलं तर ताप फिरत आहे, एवढंच आहे. ते जे यंत्र आहे त्याची जी प्रकृती आहे त्या प्रकृतीप्रमाणेच तुम्हाला चालायला लागेल. पण जेव्हा तुम्हाला जाणीव होते तेव्हा आत्मस्वातंत्र्य ही मात्र एक गोष्ट शास्त्राने मान्य केलेली आहे. जशी प्रकृती पुरती लिबर्टी घेऊन आपल्याबरोबर वागते, त्यामुळे इच्छा नसताना मित्रांबरोबर एक एक वाजेपर्यंत, दोन दोन वाजेपर्यंत गप्पा मारत कुठेतरी बसतात. आई वडील फोन करतात, अरे बाबा घरी ये, आणि आई वडिलांना देखील दुरुत्तर करून मुलं अशीच बसलेली असतात प्रकृतीमुळे. प्रकृती तुम्हाला सांगते की फार झालं एका ठिकाणी राहून, चल आता जाला जरा फिरायला, आणि मग तुम्ही काही करून चार आठ दिवस फिरून येता. ही जी तुमच्यावर वर्चस्व गाजवणारी प्रकृती असते, तिच्यावर वर्चस्व जेव्हा गाजवायला तुम्ही सुरुवात होता करता, तेव्हा लक्षात येतं की मामला फार कठीण होऊन बसलाय. या प्रकृती बरोबरचा आपला जो संघर्ष आहे तो करताना जीव मेटाकुटीला येतोय, कारण आपणच पोचलेलं मन आहे, आपणच पोचलेली बुद्धी आहे, आपणच निर्माण केलेली विचारधारा आहे, आपल्याच इंद्रियांना लागलेलं वळण आहे, संस्कार आहेत. आता तसं पटकन बदलता येत नाहीये असं लक्षात येतं. पण एक गोष्ट आहे, जो यंत्रज्ञ आहे किंवा क्षेत्रज्ञ आहे तर तो प्रकृतीला बाजूला देखील सारू शकतो. त्याला जर तो प्रकृतीच्या अधीन झालेला आहे, तो जणू स्वतःला क्षेत्र समजतो, तो जणू स्वतःला देह समजतो असं त्याचं होऊन गेलेलं आहे. त्यांनी जर लक्षात घेतलं आणि तसं लक्षात घेऊन आपण जसं इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम, हे शरीर आणि ते क्षेत्र आहे आणि त्याला जाणणारा क्षेत्रज्ञ आहे, आणि मी क्षेत्रज्ञ जर असेल तर मी क्षेत्रज्ञ जेणेकरून त्या बोधाला प्राप्त होईल तशा प्रकारची कर्म करीन, अर्थात साधना करीन. साधना देखील कर्मच आहेत. विशिष्ट प्रकारची कर्म आणि ती कर्म करायला तो जसा प्रवृत्त होतो तसं त्याला मनाला बाजूला सारता येतं. त्याला बुद्धीचे जे स्वाभाविक निश्चय आहेत त्याच्याऐवजी संतांचे निश्चय देखील स्वीकारता येतात. जड जातं सुरुवातीला, पण हळूहळू क्षेत्रज्ञाच्या ठिकाणी असणारं किंवा जीव चैतन्याच्या ठिकाणी असणारं जे आत्मस्वातंत्र्य आहे, प्रकृतीला जसं आहे तसं, त्याचा आधार घेऊन तो क्षेत्रावर कुरघोडी करू शकतो, प्रकृतीला बाजूला देखील सारू शकतो. तरी देखील त्याला जी प्रकृती मिळालेली आहे त्या प्रकृतीनुसार वर्तन करत असताना त्याच्या ठिकाणी आत्मबोध निर्माण होतो. म्हणून यंत्रज्ञ यंत्र चालवतो तर प्रकृती आड येणे म्हणजे काय? जेव्हा यंत्रज्ञ स्वातंत्र्य मागू इच्छितो तेव्हा मन त्याला ते देत नाही, तेव्हा तो असं म्हणतो की प्रकृती आड येते. नामाला बसला आणि विचार इतके घोंगावत आहेत की तो म्हणतो माझी प्रकृती आड येते नामाच्या. मला खरं नामाच्या सहाय्याने नाम घेत असताना जो नामी परमात्मा त्याच्याशी एकरूप व्हायचा आहे, पण हे जर विचार बाजूला झाले तर ते होत नाहीयेत. पण निग्रहानी कष्टानी म्हणून तप असा शब्द त्याच करता वापरलेला आहे. दीर्घ प्रयत्नानी तो ते साधतो, अभ्यासानी ते साधतो. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. इथेही वैराग्य या शब्दाचा अर्थ प्रकृतीच्या नादी न लागणं असाच आहे. त्यांनी हे जमतं अभ्यासानी आणि प्रकृतीच्या नादी न लागल्याने जे जीवाचं आत्मस्वातंत्र्य आहे त्यापोटी जीवाला आत्मबोध देखील होतो. पुढचा प्रश्न आहे मृत्यू म्हणजे काय? कारण असे जसे आपण चैतन्य स्वरूप आहोत तर शरीराच्या मृत्यूनंतरही अवयवांमध्ये काही अंशी चैतन्य असते व तो ते अवयव दुसऱ्याला वापरायला देतो, वापरता येतात. मग ही जाणीव चेतना व आत्मा वेगळे आहेत काय असं विचारलेलं आहे. खरं म्हणजे हे तुम्हाला सांगण्यासाठी माझ्यापेक्षा एखादा डॉक्टर जास्त चांगलं सांगेल, कारण मी कितीही झालं तरी या शरीराबद्दल आणि चेतना आणि मृत्यू याच्याबद्दल आणि पेशींच्या मृत्यूबद्दल सांगताना कदाचित माझ्याकडून शास्त्रामध्ये जे नाहीये तेही सांगितलं जाण्याची, म्हणजे चुकीचं सांगितलं जाण्याची अशी एक शक्यता आहे. पण मी तुमच्या समोर एक तर्क केवळ मांडतो आहे. माझा असा दावा नाही मी जे म्हणतोय ते अगदीच बरोबर आणि शास्त्राला धरून बोलतोय. पण तुमचा जेव्हा जन्म होतो आणि जेव्हा मगाशी सांगितलेल्या विषयाप्रमाणे तुम्ही एक देह तुम्हाला मिळतो जी मूळ जाणीव त्या ठिकाणी असते, त्या जाणीवेच्या आधारावर त्या एक पेशीच्या असंख्य पेशी तयार होतात आणि त्या पेशी देखील वेगवेगळे अवयव धारण करतात वेगवेगळ्या अचूक ठिकाणी आणि त्या त्या ठिकाणी त्या त्या इंद्रियाला ते कार्य करण्याची शक्ती निर्माण होते. एका मूळ जाणीवेच्या आधारावर हे सगळं होतं. पण ही जी जाणीव आहे ही जाणीव असंख्य पेशींमुळे तयार होते आणि त्या पेशींना देखील स्वतःची अशी स्वतंत्र चेतना आहे. प्रत्येकाला स्वतःची स्वतंत्र चेतना आहे, स्वतंत्र शक्ती आहे, स्वतंत्र जीवन आहे आणि एकाच देहामध्ये अशी अब्जावधी जीवन रोज निर्माण होतात आणि रोज नाहीशी होतात असं चाललेलं आहे. असंख्य पेशी निर्माण होतात, असंख्य पेशी रोज मृत्यू पावतात, पण त्या त्या ठिकाणी असताना त्या त्या इंद्रियांच्या ठिकाणी तशा तशा प्रकारे कार्य करण्याचं एक इंटलेक्ट त्यांना मिळालेलं आहे आणि तशा प्रकारचं कार्य त्यांचं चालतं. जेव्हा मृत्यू घडतो तेव्हा निश्चित मेंदू नाही वापरता येणार. पुढे एखाद वेळेला शास्त्रज्ञ प्रयोग करतील की मेंदूच वापरता येईल, पण फार कठीण असेल असं मला वाटतं. पण डोळा वापरता येतो. चेतना देखील विझत असताना जसं एक मूळ जाणीवेच्या आधारावर असंख्य पेशी आणि अनेक जीव तुम्हाला जगवण्याचं काम करतात, त्या ठिकाणी जीवन मात्र असतं आणि विशिष्ट तासांच्या आत जर ते काढून घेतलं तिथं जीवन असतानाच, तर ते दुसऱ्याला उपयोगी येतं. याचं कारण त्याच्या ठिकाणी जीवन आहे म्हणूनच उपयोगी येतं, अन्यथा उपयोगी आलं नसतं. एका देहातली किडनी काढून दुसऱ्या देहात लावतात काम करते, त्या त्या ठिकाणी चेतना असते. आणि मृत्यूनंतर देखील काही काळ काही काही अवयवांच्या ठिकाणी असणारी चेतना थोडी दीर्घकाळ टिकून राहते आणि नंतर ती अंतर्धान पावते. जेव्हा मृत्यू होतो तेव्हा पेशीं पेशी मरून जाते. ही जी हृदय बंद पडल्यानंतर किंवा मृत्यूचं जे कारण आहे त्या कारणाने मृत्यू आल्यानंतर सगळं यंत्र बंद पडायला जो थोडासा वेळ लागतो, त्या दरम्यान एखादा अवयव दुसरीकडे वापरता येऊ शकेल, तर त्या ठिकाणी चेतना कार्यरत असते. तिथपर्यंत अजून यायचाय मृत्यू, तोपर्यंत जर ते काढलं तर वापरता येतं. फारसा पारमार्थिक जरी प्रश्न नसला आणि मी दिलेलं उत्तर कदाचित चुकीचं देखील असलं, कारण परमार्थी माणसांनी अशा शास्त्रीय विषयांवर उत्तर देणं अपेक्षित नाहीये, पण चेतना आत्मा या कारणाकरता पारमार्थिक व्यक्तीला देखील असे प्रश्न विचारले जातात. तर त्याचं उत्तर मला जसं माझ्या तर्काला योग्य वाटतं तसं मी दिलेलं आहे, चुकलेलं असण्याची देखील शक्यता आहे. पण मृत्यू मात्र जसा जन्म हा इन टोटॅलिटी मध्ये जन्म होतो आणि त्या जन्मानंतर 9 महिने अशी वाढ वेगाने चालू असते आणि मग तो जीवनाला योग्य असा शरीराच्या बाहेर मातेच्या असा येतो, तसा मृत्यू देखील त्या एका जी मूळ जाणीव आहे त्या जाणीवेचा मात्र मृत्यू होतो आहे आणि अवयवांच्या ठिकाणी काही जीवन चालू राहू शकतं, शक्यता आहे, असं त्याचं मला सुचणारं उत्तर आहे. वासनांमुळे पुढील जन्म बंधन येते, तर जर्जर व्यक्तीला मृत्यूची भीक मागूनही मृत्यू येत नाही, हा काय प्रकार आहे असा प्रश्न आहे. मृत्यूची भीक मागूनही मृत्यू येत नाही हे अतिशय खरं आहे, कारण हा देह जेव्हा निरुपयोगी होतो, इंद्रिय काम करत नाहीत, विस्मरण व्हायला लागतं, कुठल्याच इंद्रियातून आनंद मिळत नाही, त्याच्यानंतरचं जीवन हे फार कठीण जीवन, त्या जीवनात काही अर्थ नाही, जीवनाचं काही प्रयोजन नसलेलं जीवन. पण केवळ देह पडत नाही म्हणून जीवन चालू राहतं अशा प्रकारचं जीवन मृत्यू येईपर्यंत हे अपरिहार्यपणाने जगायलाच लागतं. तुम्ही मृत्यूची भीक मागू नका, तुम्ही मृत्यूची इच्छा धरा धरू नका, पण हे जीवन मात्र चालू राहतं. व्हायटल ऑर्गन्स जोपर्यंत काम करतात तोपर्यंत जीवन हे चालू राहणार, हे कोणाच्याही इच्छेवर अवलंबून ठेवलेलं नाहीये हे तितकंच खरं. मला तर असं वाटतं की अशा परिस्थितीमध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम जे होणार आहे तो काय प्रकार आहे हे जरी सांगता येत नसलं तरी त्याचं अनुदर्शन घेऊन शहाणं होऊन आत्मज्ञानाच्या मागे लागलेलं चांगलं, बाकी जे घडायचं ते घडणारच आहे. ज्ञानाची लक्षणं सांगताना 13व्या अध्यायामध्ये याचं जोपर्यंत हे येऊन ठेपलेलं नाही तोपर्यंत अनुदर्शन घेणं, अनुदर्शन याचा अर्थ वार्धक्य आलं नाही तोपर्यंतच वार्धक्य देखील कसं आहे आणि आपल्याला येणार आहे त्याच्यातली जी दुःख आहेत तर ती दुःख आहेत हे सगळं लक्षात घेणं आणि आपण देहापासून वेगळा देहातीत वस्तू आहे तर त्याचा लवकरात लवकर प्रत्यय घेणं याकरता खरं म्हणजे या सगळ्याचा उपयोग आहे. कोणी कोणी केला तीव्रतेने, जसं बुद्धांनी फारच तीव्रतेने केला. अनुदर्शनच घेतलं की हे जेव्हा झालं तेव्हा मलाही येणार आहे, यालाच अनुदर्शन असं म्हणतात. मृत्यू असं म्हणतात की बुद्धांच्या म्हणजे तरुण युवराज होते तर त्यांच्या दृष्टीला वाळलेली पानं देखील यायला नकोत म्हणून ती साफ करून घ्यायला सांगितली जात असत. त्यांची वैराग्य वृत्ती पाहून आणि अंतर्मुखता पाहून वाळलेलं पान देखील त्यांनी पाहू नये, त्यांनी मृत्यू देखील पाहू नये, त्यांनी दुःख देखील पाहू नये अशी व्यवस्था केलेली होती राजानी. त्यामुळं तर असं झालं की जेव्हा अपरिहार्यपणाने कधीतरी दृश्य म्हणून ते समोर आलं तेव्हा बसलेला धक्का जास्त मोठा होता. मी अशी एक गोष्ट वाचली की एका देवळाच्या दाराशी पायऱ्या उतरल्यानंतर रस्त्यावर एक अत्यंत विद्रूप झालेला मनुष्य भीक मागत कैक वर्ष बसलेला असे. त्याच्या चेहऱ्यावर सगळ्या अंगावर फोड आलेले होते, जखमा झालेल्या होत्या, त्याच्यातून पू वाहत होता, त्याचा हात थोटा होता, पायाने तो नीट चालू शकत नव्हता. अत्यंत कुरूप, अत्यंत विद्रूप आणि जवळ देखील जायला भीती वाटेल, घाबरेल कोणीही असं त्याचं दर्शन होत. आणि अत्यंत अगतिक होऊन तो लोकांकडे जेव्हा कोणी असा फार डोक्याला हात लावून भीक मागतो तेव्हा माझ्या आत असं इतकं कळवळल्यासारखं होत, तशी भीक तो असा मागत असे. आणि त्या देवळात रोज दर्शनाला येणाऱ्या एका माणसाला असं वाटायचं की चांगल्या माणसांचं जगण्यात काही प्रयोजन आहे, याच्या जगण्यात काय प्रयोजन आहे, कशा करता हा एवढा जगतोय, हा मरत का नाही. शेवटी न राहून त्यांनी त्या भिकाऱ्याला विचारलं की अरे इतकी वर्ष मी तुला पाहतोय, तुझी परिस्थिती जास्त जास्त बिघडत जातीये, तू मरत तर नाहीयेस, तुझ्या जगण्यात तरी काय प्रयोजन आहे. तो म्हणाला की मलाही हा प्रश्न पडतो, मी चांगल्या घरातला होतो, माझी अशी अवस्था झाली, मला भीक मागायला लागली, कैक वर्ष मी इथं भीक मागतोय. पण शेवटी मला उत्तर मिळत नाही, मला असं वाटतं की मला जिवंत ठेवण्यात, माझ्यासारख्याला जिवंत ठेवण्यात परमेश्वराचंच काही प्रयोजन असलं पाहिजे. हा देह कोणत्या गतीपर्यंत जाऊ शकतो हे जरा सगळ्यांना समजावं म्हणून कदाचित परमेश्वरांनी मला जिवंत ठेवलं असावं असं मला वाटतं. त्यामुळे कोण भीक मागतोय मृत्यूची आणि कोणाला मृत्यू येत नाहीये याची चिंता करायच्या ऐवजी आपण याच्यातून आपल्याला बोध घेतलेला जास्त चांगला. कारण ज्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत आणि दिली तरी देखील ती खरीच असतील असं नाही, त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात काही अर्थ नाही. त्याच्याऐवजी अशा गोष्टींपासून बोध घेणं एवढाच एक पर्याय राहतो. तसा हा प्रकार असावा असं मला वाटतं. हरी 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 स्वामी हरी हरी हरी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज. सब संतन की जय. जय जय रघुवीर.